chinimandi.com पॉडकास्ट। दिल्लीमध्ये पेट्रोल 20 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी वाढले। मंगळवारी तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढ केली। पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता अनुक्रमे 79.76 रुपये प्रति लिटर आणि 79.40 प्रति लिटर झाली आहे। पेट्रोलच्या दरात 20 पैशांची वाढ तर डिझेलच्या दरात 55 पैशांची वाढ झालेली आहे। महत्वाचे म्हणजे देशभरात COVID-19 पार्श्वभूमीवर सर्व महाग होणाऱ्या दरम्यान तेल विपणन कंपन्यांनी 82 दिवसाच्या ब्रेक नंतर त्या त्या किमतीनुसार किरकोळ दरवाढ केली आहे। या कंपन्यांनी 7 जून रोजीच्या किमतीच्या अनुषंगाने किमती सुधारित केल्या आहेत।